ಶ್ರೀ ಸಚ್ಚಿದಾನಂದ ಸದ್ಗುರು ಸಾಯಿನಾಥ್ ಮಹಾರಾಜ್ ಕೀ ಜಯ. ಅಥ ಶ್ರೀ ಸಾಯಿ ಸಚ್ಚರಿತ ಅಧ್ಯಾಯ 47. ಶ್ರೀ ಗಣೇಶಾಯ ನಮಃ. ಶ್ರೀ ಸರಸ್ವತ್ಯೈ ನಮಃ. ಶ್ರೀ ಗುರುಭ್ಯೋ ನಮಃ. ಶ್ರೀ ಕುಲದೇವತಾಯೈ ನಮಃ. ಶ್ರೀ ಸೀತಾರಾಮಚಂದ್ರಾಭ್ಯಾಂ ನಮಃ. ಶ್ರೀ ಸದ್ಗುರು ಸಾಯಿನಾಥಾಯ ನಮಃ. ಜ್ಯಾನ್ಸೆ ಕ್ಷಣೈಕ ದೇಖಿಲ್ಯಾ ವದನ ಹೋಯ ಅನಂತ ಜನ್ಮ ದುಃಖದಲನ. ತೇ ಪರಮಾನಂದ ಜನನ ಸ್ಥಾನ ಧನ್ಯ ಶ್ರೀ ವದನ ಸಾಯಿಸೆ. ಜ್ಯಾನ್ಸೆ ಝಾಲಿಯಾ ಕೃಪಾವಲೋಕನ ತತ್ಕಾಳ ಕರ್ಮ ಬಂಧ ವಿಮೋಚನ. ಸ್ವಾನಂದ ಪುಷ್ಪ ನಿಜ ಭಕ್ತ ಜನ ನಲಾಗತಾಕ್ಷಣ ಲಾಗತಿ. ಜಾನ್ಸಿಯ ಕೃಪಾ ದೃಷ್ಟಿ ಪುರೆ ಕರ್ಮ ಕರ್ಮಾಸೆ ಕಿಟೆ ಬಿರಡೆ. ಯತ್ ಕೃಪಾ ಸೂರ್ಯಾಚಿಯ ಉಜಿಯಡೆ ಭವ ಖದ್ಯೋತದಡೆ ನಿಸ್ತೇಜ. ಜಗಾಚಿ ಪಾಪೆ ಭಾಗೀರಥಿ ಧೂತೆ ತೆಣೆತಿ ಸ್ವಯೇ ಮಲಯುಕ್ತ ಹೋತೆ. ಸಾಸಲ ನಿಜ ಮಲ ನಿರಸಾವಯಾತೆ ಸಾಧುಂಸೆ ಇಚ್ಛಿತೆ ಚರಣ ರಜ. ಕಧಿ ಸಾಧುಂಸೆ ಪಾಯಲಾಗತಿ ಕಧಿ ಮಜಮಾಜಿ ಸ್ನಾನಾರ್ಥ ಏತಿ. ತ್ಯಾವಿಣ ನಿಜ ಪಾಪಾಚಿ ನಿರ್ಗತಿ ನವೇ ನಿಶ್ಚಿತಿ ಜಾಣೇತಿ. ಐಸ್ಯ ಸಾಧುಂಸ ಮುಕುಟಮಣಿ ಸಮರ್ಥ ಸಾಯಿ ಯಾಂಚಿ ಹಿವಾಣಿ. ಜಾಣುನಿ ಅತ್ಯಾದರೆ ಭಾವಿಕ ಸಚ್ಚನಿ ಆಕರ್ಣಿಜೆ ಪಾವನಿ ಹಿ ಕಥಾ. ನವಲಯ ಕಥೆ ಚೇ ಮಹಿಮಾನ ಶ್ರೋತೆ ಸಜ್ಞಾನ ವಾಹಜ್ಞಾನ. ಪರಿಸತಾ ತುಟೆಲ ಕರ್ಮ ಬಂಧನ ಪರಮ ಪಾವನ ಕಥಾ ಹೇ. ನಯನಾನ್ ಸಾಹಿ ನಯನ ಸಾಯಿ ಶ್ರವಣಾನ್ ಸಾಹಿ ಶ್ರವಣ ಪಾಹಿ. ತೇಣೆ ಚಿರಿಗೋನಿ ಮಾಜಿ ಎರಿದೈ ವಾರ್ತಾ ಜೀಹಿ ನಿವೇದಿಲಿ. ಸಾಯಿ ಸ್ವಯೇ ಮಹಾನುಭಾವ ಪರಿಸತಾಯ ಕಥೆ ಸನವಲಾವ. ಶ್ರೋತೆ ವಿಸರತಿಲ ದೇಹ ಭಾವ ಅಷ್ಟ ಪ್ರೇಮ ಭಾವ ದಾಟತಿಲ. ಸಾಯಿ ಮುಖೀಚಿ ಹೇ ಕಥಾ ಲಕ್ಷ ಲಾವು ನೀತಿ ಚಾರಿದ್ಗತಾ. ತಾತ್ಪರ್ಯಾವರಿ ದೃಷ್ಟಿ ಠೇವಿತಾ ಕೃತ ಕರ್ತವ್ಯತಾ ಶ್ರೋತ್ಯಾಸ. ತರಿ ವಿನಂತಿ ಪರಿಸಿಜೆ ಶ್ರೋತ ಜರಿನಿಯಾ ಕಥೆ ಸಾವಕ್ತ. ಮೀಹಿ ತುಮ್ಹಾ ಸಾರಿ ಕಾಚರಿತ ನಘೇತಾ ಮತಿತಾರ್ಥ ಯೇಥಿಲ. ಆಠವಿತಾ ತಯಾಂಚೆ ಭಕ್ತ ಪ್ರೇಮ ಮನ ವಿಸರೆ ಮನೋಧರ್ಮ. ಹೋಯ ಸಂಸಾರ ತ್ರಸ್ತಾವು ಪರಮ ಯಾಹುನಿ ಪರಮ ಲಾಭಕಾಯ. ಪೂರ್ವ ಕಥೆಚೆ ಅನುಸಂಧಾನ ಶ್ರೋತ ಪರಿಸಿಜೆ ಸಾವಧಾನ. ಹೋಯಿಲ ಜೀವಾ ಸಮಾಧಾನ कृतजन्म स्मृती तयांची तैसी जाता हे ही कथा द्रव्य लोभाची परमावस्था कैसी नेई अध पाता सावधानता परिसावी साईच पूर्ण कृपा दृष्टी कथा सुचवी उठा उठी येऊन देई श्रवणा तुटी सुख संतुष्टी वाढवी कथा वक्ता आणि वदन स्वये साई समर्थ आपण तेथे हे माड किमर्थ कवण उगाच टोपण नावाचा बैसलो साई कथाभितटी त्या आम्हा काय कथांची आटाटी कल्पतरुची या तळवटी कामना कुठी तो सिद्धी काय दिन कराची आघरी कोण दीपाची चिंता करी जया अमृत पान निरंतरी विषाची लहरी काय तया असता आम्हा साई सारिका सदैव आमचा पाठी राखा वाणकाय कथा पियुका यथेच चाखा त्या हरिका कर्म सूत्र मोठे गहन कोणासही ना होई आकलन ठकी जेती महासज्ञान भावार्थी अज्ञान तरी जेत तैसाच दुर्गम ईश्वरी नियम कोण करील त्याचा अतिक्रम आचरा नित्य लौकिक धर्म करावे तत्कर्म सर्वदा नाही तरी अत्यंत अधर्म पाऊनिया मरण धर्म जैसे जैसे जयांचे कर्म पावती जन्म तदनुरूप यथा कर्म यथाश्रुत शुक्र बीज समन्वित काही योनि द्वारी प्रवेशत स्थावर भावा प्रत काही यथा प्रज्ञं हि संभवाः श्रुत्यर्थ नाही कवणाठावा जन्म घेणे तरी तो घ्यावा रुचेल जीवा जो जैसा जाणा हे मूढ अविद्यावंत शरीर ग्रहणा लागी उद्यत जैसे जयांचे उपार्जित शरीर प्राप्त तैसे तया म्हणून शरीर पाता आधी नरजन्माची अमोल संधी दवडी नाजो आत्मबोधावधी तो एक सुधी जाणावा तोच संसार बंध मुक्त इतर संचार चक्री पडत कधीही शरीरत्वासी न मुकत यातना न चुकत जन्माच्या आता या कथेचा नवलाव दुष्टवृत्तीसी अंतर्भाव बुजे मी देह ही आठव सात्विक अष्टभाव उठतील गाठी असता मूपधन स्वभावे जो अत्यंत कृपण धिक्धिक्तयाचे जीवन आमरण क्षीण अनुभवी त्यातही वैरवृत्तीचा परम पावनी करितो सादर श्रोतया लागुनी असावे श्रवणी सावधान तीही कथा जैसी ऐकिली जैसी माझिया स्मरणी राहिली तैसीच कथितो त्याच बोली जेती माऊली वदली ते साईच स्वये चरित्रकार लिहवून घेई कथा विस्तार हे माड केवळ निमित्त मात्र सूत्रधार जाचा तो एके कथी गोटी तुझ कथी तो पूर्वजन्मी जैसे करावे ये जन्मी तैसे भरावे कर्म भोगा सादर वावे आता रणावे कि मर्थ मगई से है परिसून चिली ममाजिया आती देऊन निघाला वाट सरू ते थून म्हणे मी पाहून येतो जरा असे खरो करतो बेडूक अथवा कोणी प्राणी आणिक मन तरी करू निशंक काय त्या दुःख ऐसी तयाची इच्छा बघुनी म्हणालो मी जाये पाहुनी एका मोठ्या सर्पाचे वदनी बेडूक पडूनी ओरडतसे दोघेही महा हराम खोर दोघांचीही कृत्य अघोर पूर्वजन्मीची पापे भयंकर पावले देहांतर भोगावया असता चालले ऐसे विचार गेला वाट सरू त्या जाग्यावर आला पाहुनी प्रत्यक्ष प्रकार म्हणे तो साचार वृत्तांत सर्पही तो जैसा काळा ऐसा मोठा जबडा विशाळ बेडूक ही मोठा विक्राळ परी तो फराळ सर्पाचा घडी अर्ध घडीचा सोबती पडली सर्पामुखी आहुती काय विचित्र कर चिंती होईल त्या तव मी म्हणालो तयाते तो काय करीतो निश्चिंती ते त्याचा मी बाप आहे न येते मग मी कशाते पाहिजे सोडूनिया आपुले स्थान बैसलो जो सोडवीन त्या कैसा आता ही झुंज सोडविल्यावरी आपण जाऊ आपुले घरी जा जा एकदा चिली मभरी पाहू मग काय करी सर्प चिली मतात काळ तयार केली वाट सरू झुरका मारून मज पुढे केली हाती मी घेतली ओढावया मारिले म्या झुरके दोन वाट सरूला सवे घेऊन गेलो त्या लव्हाळ्या मधून पावलो ते स्थान विवक्षित पुनश्च सर्प निवारी मज लागून भीतीने म्हणे नका हो जाओ पुढे सर्प तो येईल आपुलेकडे पळू म्हणता सळ हे साकडे नका हो तिकडे जाऊ नका अवलोकिता ऐसा देखावा वाट सरू तो भ्याला जीवा मग त्या दोघांची आवैर भावा संबंधे परिसावा उपदेश अरे बाबा वीर वीरभद्राप्पा अजून हा तुझा वैरी बसाप्पा पावला नाही का अनुतापा दर्दुर रूपा आला तरी तू ही आलासी सर्पयोनी तरीही हाड वैर जुनी आता तरी शरम धरुनी वैर त्यजुनी स्वस्थ रहा शब्द पडता मुखातुनी सर्प जो पळाला बेडूक सोडूनी सत्वर खोल पाण्यात शिरूनी अदृश्य तेथुनी जाहला मृत्यूची ये मुखा मधला बेडूक टण कर उडून गेला तोही झाडीत जाऊन लपला वाट सरू झाला साश्चर्य म्हणे हे काय नकळे मजला शब्दमुखीचा तो काय पडला बेडूक कैसा सापाने सोडिला सापही दडला तो कैसा यातील वीर भद्राप्पा कोण तैसाच यातील बसाप्पा कोण वाट सरूपुसे वैराचे कारण मणे मज निवेदन कराती बरे आधी झाडा खालती जाऊ ओढू चिली मागुती म्हणालो करीन जिज्ञासा पूर्ती मग मी स्वस्थळा प्रती जाईन आलो दोघे झाडा खाली पडली होती दाट सावली गारवाऱ्याची झुळूक चालली पुनश्च सळगावली चिलीम वाट सरूने आधी ओढिली पश्चात माझी करी दिदली ती मी ओढिता ओढिता कथिली कथा त्या वहिली वाट सरूस पहा माझी स्थळापासून कोस दोन अथवा तीन इतुकेच दूर पवित्र स्थान महिमा संपन्न होते जुने तेथे एक महादेवाचे मोडके देऊळ कधी काळाचे तयाचिया जीर्णोद्धाराचे आले सर्वांचे मनात तदर्थ मोठी वर्गणी केली बरीच रक्कम गोळा झाली पूजे अर्चेची व्यवस्था ठरविली पूर्ण आखिली रूपरेषा तेथील एक मोठा धनिक नेमिले त्या व्यवस्थापक पैसा केला तयाचे हस्तक पूर्ण निर्णायक तो केला तयाने कीर्द ठेवावी पृथक तीतापुली वर्गणी रोख जमा करावी हे कार्य ही अचूक करावे प्रामाणिकपणाने परी तो जात्या मोठा कंजूष कारण लागावा पदरास ऐसी या धोरणे चालवी कामास तेणे ते तडीस जाईना खर्च केली सारी रक्कम अर्ध कामाची नुसती पेरी साखर, कामासी आकार येईना। पुढे त्याच्या जमली घरी मंडळी पैसा जमविणारी, म्हणे ही तुझी सावकारी काय तरी रे कामाची। महादेवाचा जीर्णोद्धार तू नलाविता हातभार, पडेल कैसा नकळे पार काही विचार कर याचा। करूनी लोकांची मन धरणी पुनश्च मिळवू आणिक वर्गणी, तीही देऊ तुझ पाठवुनी आणखी ठिकाणी हे काम। पुढे आणिक पैसा जमला उत्तम प्रकारे हाती आला, काही न त्याचा उपयोग झाला धनिक बैसला तो स्वस्थ। असो जाता काही दिवस आले देवाजीच्या मनास, याच धनिकाची या कुटुंबास जाहला ते समयास दृष्टांत। तू तरी हो खर्चशील त्याची शतपट, तुझ तो नीळकंठ देईल। दुसरे दिवशी तो दृष्टांत पतीच्या कानी घातला साध्यंत, कवडी खर्चता जया प्राणांत, तया हा अत्यंत उद्वेगक। करावा अहर्निश वित्त संचय दुजान ज्याच्या चित्ता विषय, तयास या स्वप्नाचा आशय द्रव्याचा व्यय केवी पटे। त्याने सांगितले पत्नीस मी न मानी दृष्टांतास, मुळीच नाही माझा विश्वास मांडला उपहास तियेचा। जैसी जयाची चित्तवृत्ती तैसीच तया जगत्स्थिती, स्वये असलिया षठ प्रकृती इतरही दिसती तैसेच। जरी असते देवाचे मनी माझाच पैसा घ्यावा काढूनी, मी काय दूर होतो तुझ पासुनी, तुझेच स्वप्नी का गेला। तुलाच का हा दृष्टांत झाला, मलाच का तो देवेन दिधला, म्हणून येईना भरवसा मजला याचा न समजला भाव। असावे हे खोटे स्वप्न अथवा हा असेल ईश्वरी यत्न, नवरा बायको तभावी उत्पन्न दुही हे चिन्ह दिसते मज। जीर्णोद्धाराची ये कामी साह्य माझे आहे का कमी, महिन्या महिन्यास होते रिकामी थैली आम्ही भरलेली। लोक आणि ती रक्कम सारी दिसते खरे हे बाह्यकारी, जमा खर्चाची पद्धती व्यापारी नुकसानकारी मज बहू। लोकांनाही नाही अवगत कळावे ते कैसे तुझ प्रत, तेव्हा हा जो तुझा दृष्टांत येईना यथार्थ माना भया। ते काय कोणी मानी यथार्थ धनिके हा सिद्धांत ठरविला ऐकून बाईल बसे निवांत पती पुढे ती निरुत्तर होत पैसा जरी लोक जमवीत संतोषे देत क्वचितची प्रेमे वीण भिडे भाडे पडता आग्रह अथवा साकडे जे दिधले ते देवा नावडे गोडीचे थोडे ही बहुमोल जैसा जैसा पैसा जमत कामही तैसे तैसे होत पैसा थकता कामही थकत ऐसे ते दिरंगत चालले धनिक काढीना कृपण जैसा आपुल्या पिशवीतील एकही पैसा पुनश्च झाला दृष्टांत कैसा कांतेस तो परिसा धनिकाचा नको आग्रह करू पतीस पैसा देण्यास देऊळास भाव तुझा पुरे देवास द्यावे तव इच्छेस येईल ते पैसा एक मनोभावाचा स्वसत्तेचा तो लाखाचा अर्पण देवास करीसाचा विचार पतीचा घेऊन करू नको व्यर्थ शीण मना येईल ते द्यावे आपण स्वसत्तेचे अल्प प्रमाण असे ना अर्पण करी ते येथे केवळ भाव कारण तुझा तो आहे हे जाणून काहीतरी दे दे म्हणून आग्रह जाण देव धरी तरी जे असेल अल्प वित्त देवनी होई तू निश्चिंत भावा वीण देणे ते अनुचित देवान यत्किंचित आवडे विना भाव जो देईल त्याचे ते सर्व माती मोळ अंतिस मूळ होईल निष्फळ अनुभव हा येईल अविलंबे असो हा दृष्टांत ऐकुनी केला तिने निश्चय मनी पितृदत्त अलंकार वेचुनी मागणे परिपूर्ण करावे मग तिने पती लागून केला तो निश्चय निवेदन पतीने ते घेतले ऐकून अंतरी उद्विग्न जाहला लोभ ते कैचा विचार नाही देव धर्माचार मनी म्हणे हा काय अविचार भ्रांतिष्ट साचार ही झाली म्हणे हे तिचे अलंकार करुणिया सर्वांचा आकार मोल ठरवूनी 1000 जमीन नावावर चढवावी अलंकार खरी दिले आपण पैशाई वजी पत्नी लागून दिधली आपुली जमीन खाजण होती जी गहाण कोणाची जमीन ही ती होती ओसिक पर्जन्य काळी ही नापीक पत्नी समणे करून टाक अर्पण पिनाक पाणी करिता देवा लागी दान। दृष्टांतानुरूप होईल प्रसन्न, होशील उत्तीर्ण ऋणा कुणी। असो मानुनी पतीचे वचन, कृपण कांता तव जमीन। प्रेम भावे करी अर्पण, शंकर संतोषण वावया। वस्तुस्थिती पाहू जाता, दोनशेचा कर्जा करिता। धनिका पाशी गहाण असता, डुबकीची सत्ता ही जवर। डुबकी एक नाथ बाई, जमीन तिच्या सत्तेची। तीही जमीन गहाण देई, आपत्ती पाई द्रव्याचा। परी धनिक महालोभी, शंकराही फसवितान भी। कांतेचे स्त्री धन दाभी, कपट लाभी सुख मानी। बहु खोटी हे विषय लालसा, करी विषया सक्ताचे नाशा। गुंतून येया विषय पाशा, जीविताशा सेल जरी। श्रवण लालसे मरे कुरंग, सुंदर मणि धारणे भुजंग। तेजावलो ऐसा हा कुसंग विषयांचा। विषय भोगा लागे धना, तदर्थ यत्न करिता गहन। विषय तृष्णा वाढे दारुण, अशक्य निवारण दिएचे। निःसंशय बुडीत जमीन, प्रयत्ने कायते पुण्यदानाचे। जेथे नयत किंचित ही संकल्प, कृष्णार्पण ते निर्विकल्प। ऐसे नभे ते जोडिले पाप, अंती जे संताप कारक। येरिकडे गरीब ब्राह्मण, जो त्या देवाचे करी पूजन। देवार्थ जमीन होता संपादन, पावला समाधान अत्यंत। असो पुढे काही काले, विपरीतची होऊ निगेले। कृत्तिका नक्षत्र अपार वरसले, तुफान झाले भयंकर। एकाएकी वीज पडली, इमारत ती सारी खचली। धनी तेवढी सुरक्षित राहिली, दग्ध झाली अवशेष। धनिकावरही पडला घाला, निज कांते सह तोही निमाला। डुबकी ही पावली पंचत्वाला, शेवट हा झाला तिघांचा। पुढे हा धनिक मथुरा नगरी, एका गरीब ब्राह्मणा उदरी। तयाची ती भाविक अंतुरी, पुजाऱ्या घरी जन्मली। नाव तिचे ठेविले गौरी, डुबकीची ही आणी कपरी। शंकराचिया गुरवाचे उतरी, तिये नारीचा नर झाला। तया नराचे बारसे केले, चनबसाप्पा नाव ठेविले। ऐसे तिघांचे सित्यंतर घडले फलोन्मुख झाले तत्कर्म ध्वनिक पावता पुनर्जन्म वीरभद्र ठेविले नाम हे सखी प्रारब्ध कर्माचे वर्म भोगेच उपरमतयासी शंकराचा जो पुजारी तयाची मज आवड भारी नित्य येऊनी आम्हा घरी चिली ममज बरोबरी पीतसे मगामी आनंद निर्भर गोष्टी कराव्या रात्रभर गौरी वाढली झाली उपवर तीसही बरोबर आणि तसे तीही माझी भक्ती करी एके दिवशी उसे पुजारी झुंडूनी पाहिली स्थळे सारी कुठेही पोरीचे जमेना बाबा ठिकाण पाहता थकलो प्रयत्न हरले टेकी सालो किमर्थ वाहसी चिंता मी बदलो वरमार्ग चालो लागला मुलगी तुझी भाग्यशाली होईल मोठी पैसे वाली तिलाच शोधित आपुले पावली वरतीचा चालीस लागला अल्पावकाशे तुझी या सदना येईल पुरवील तुझी कामना करील गौरीची या पाणी ग्रहणा तुझी या वचनानुसार येरीकडे वीरभद्र गरीबीचा घर संसार आई बापास देऊ निधीर सोडो निजो घर निघाला तो गावो गावी भिक्षाटन कधी मोल मजुरी करून कधी जे मिळे तेच खाऊन संतुष्ट राहून फिरतसे फिरता फिरता दैवे आला पुजाऱ्याची ये सदना पातला अल्लामियाची अघटित लीला आवडू लागला सकळास होता होता लोभ जडला वाटले गौरी द्यावी त्याला नाडी गोत्र गण योग जुळला आनंद झाला पुजारिया सवे घेऊन वीरभद्राला एके दिवशी पुजारियाला दोघा पाहुनी त्या समयाला विचार स्फुरला एकाएकी विचारा सरीसा उच्चार झाला सांप्रत लग्नाला मुहूर्त असला वर तू याला या गौरीला देऊनी मोकळा हो आता घेऊनी या कांतेचे अनुमत वर वीरभद्र केला निश्चित पाहुनिया विवाह मुहूर्त विवाह यथोचित लाविला पूर्ण होता निज कार्यार्थ कुटुंब आले दर्शनार्थ आणिक माझी आशीर्वादार्थ प्रपंची कृतार्थ व्हावया दिधले उल्हासे आशीर्वचन मिळू लागता सुखाचे अन्न वीरभद्राची मुद्रा प्रसन्न जाहली सुख संपन्न होताची तो जेणे मज संसार झेपेल घाली तो पाई लोटांगण आता न बरवे प्रतारणा करा माझे संकट निवारण तुम्हीच या कारण लग्नाला मी ही त्याला बहु बोधावे प्रेम आशीर्वचना द्यावे अल्ला मालिक त्याहे ठावे संकट निरसावे त्यानेच जाणून वीर भद्र मनोगत पुरावे इच्छित मनोरथ म्हणून मी त्याते आश्वासित व्हावे न दुश्चित्त यत् किंचित निकट तुझा भाग्य काळ करू नको
पावाल वर्तल्या तिची आईचे
स्वतंत्र व्यवहार करावया। ऐसा जरी मी माझा विचार केला परिस्फुट तेथे साचार, तरी वीरभद्र रागावला मजवर, शिव्यांचा गजर वरसला। तो म्हणे बाबा तुमची आमनी, माझी या पत्नीची मालकी स्थापनी, सर्व रकमेचा ढेकर देऊनी निजहित साधुनी बैसावे। परिसोनी हे तयाचे शब्द झालो मी जागते अल्लामियाची करणी अगाध, उगाच का खेद करावा। वीरभद्राप्पा मज हे बोलला, घरी कांतेवरी अति तणाणला, ती तव दुपारी दर्शनाला येऊन विनवायाला लागली। बाबा कोणाची लोभ मज कन्येवर असावा। ऐसे तिचे शब्द परिसोन म्याती सदिधले पूर्ण आश्वासन, सात समुद्र न्याहाल करीन तुझत्वा खिन्न नसावे। तेच रात्री असता निद्रिस्त गौरी बाई शंकराने येऊनी स्वप्नात कथिले ती मात परिसावी। पैसा हा सर्व तुझा पाही, देऊ नको कोणास काही, व्यवस्था तुझ वदतो ती सदा राहील ऐसे करी। देवळा प्रीत्यर्थ जो जो पैसा जन बसापा सांगेल तैसा, लावावा मज त्याचा भरवसा, निर्बंध हा ऐसा राखावा। इतर कार्या पैसा लाविता वावीन पैशाची अव्यवस्था, म्हणून मशिदीतील बाबांसन पुसता काहीही व्यवस्था न करावी। गौरीबाईने तो मजला दृष्टांत साध्यंत कथन केला, मीही सल्ला यथो चित दिदला, मानावयाला दृष्टांत। मुद्दल तुझे चन बसा पास व्याजाची निमाई, ऐसे नित्य करीत जाई, संबंध नाही वीरभद्रा। ऐसे आम्ही असता बोलत दोघेही ते आले भांडत, परस्परांनी व्हावे शांत उपाय मी अत्यंत वेचले। शंकराचा तो दृष्टांत झाला जो होता गौराई प्रत, दोघांचही कथिला साध्यंत परिसोनी उन्मत्त वीरभद्र। वीरभद्रे शिव्यांची लाखोली प्रतिपक्षावर अद्वातद्वा भाषण केली, वृत्ती गांगरली दुजियाची। तयास झाला उन्मत्तवात शिव्याशापांची बडबड करीत, सापडशील तेथे घात करीन मी म्हणत मुखाने। चनबसा पास अनुलक्ष त्राचिया हस्ते मरू मी तू ते देईना असो पुढे होनी वात वीरभद्राचा जाहला अंत तो मग जन्मला सर्पयोनीत ऐसे त्या देहांतर जाहले चन बसा पास पडली दहशत तीतची जाहला त्याचा अंत जन्म पावे दर्दुर योनीत ऐसे हे चरित तयाचे पूर्वजन्मीच्या वैरासाठी जन्माला सापा पोटी लागला बसापा दर्दुरा पाठी धरी त्या शेवटी वीरभद्र दर्दुर रूपे बसापा दीन भद्राप्पा सर्पा मुखी पडून परिसून तयाचे करुणावचन हे लावले की मन माझे पूर्वदत्त वचन स्मरून सर्पाचिया तोंडा मधून चन बसाप्पा मुक्त करून पाळिले वचन मी आपुले अल्ला निज भक्ता लागून संकट समयी ये धावून त्यानेच येते मज पाठवून करविले रक्षण भक्ताचे हे तो प्रत्यक्ष अनुभवाले भद्रा पास हाकून लविले चन बसा पास संकटी तारिले सकल हे केले देवाचे असो आता भरकी चिली मी पिऊन जाईन आपुले धामी तूही जाई आपुले ग्रामी लक्ष्मणामी सत्संगाचे सौख्य लाधलो फिरत फिरत परत आलो परम निधालो निजांतरी स्वस्ति श्री संत सज्जन प्रेरिते भक्त हेमाडपंत विरचिते श्री साई समर्थ सच्चरिते श्री साई मुखश्रुत कथा कथनम नाम सप्त चत्वारिंशोऽध्यायः संपूर्णः श्री सद्गुरु साई नाथार्पणमस्तु शुभम भवतु श्री सच्चिदानंद सद्गुरु साईनाथ महाराज की जय।